बाबा भीमराव म्हणजे एक प्रचंड वलय, अंधाराची कधीच भीतीनं वाटणारा प्रखर प्रकाशाचा किरण. कर्तबगारीनं ऋतूंचे संदर्भ बदलून टाकणारा ऋतुगंध मोगरा म्हणजे भीमराव. अन्यायाच्या खाईत दारिद्र्यात खितपत पडलेल्या माणसाला मानानं जगण्याचा बहुमान मिळवून देणारा भीमराव निघून गेला. मनाला हुरहुर लागते, कंठ दाटून येतो आणि मन बोलू लागतं.
सवे जगाया. पर तून हाट पाए माजा सवे जगाया भीमराव आचनाई माजा सवे जगाया भीमराव आजनाई ऋतुगन करू